सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर मी हे पुण्याचा एक नंबर बंड्या. माझा शो असतो सकाळी 6 ते 11 आणि रेड एफ एमनं 8 आणि 9 नोव्हेंबरला रायडर्स म्युझिक फेस्टिवलचं आयोजन दिल्लीमध्ये केलं होतं, दिल्लीमध्ये केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही ब्रेकफास्ट राईड केली आणि पुणे मोटर फेस्टिवल बरोबर 150 रायडर्स होते. इतका अप्रतिम अनुभव होता, इतका छान एक्सपिरियन्स होता, कारण या रायडर्सला मी बऱ्याचदा रस्त्यांवरती पाहिलेलं आहे पण त्यांना प्रत्यक्ष भेटता आलं. आणि या रायडर्सचं कौतुक यासाठी आहे की रोड सेफ्टीच्या बाबतीत ते अवेअरनेस करतात, वुमन एम्पॉवरमेंटसाठी अवेअरनेस करतात, एन जी ओजबरोबर ते कनेक्टेड आहेत आणि ॲम्ब्युलन्सला रस्ता द्या म्हणून सुद्धा मोहीम पैकी एक कल्याण रामण माझे मित्र आहेत त्यांनी सुरू केलेली आहे. मोठमोठे फेस्टिवल्स ते करत असतात आणि त्यांना ट्रिब्यूट म्हणून, त्यांच्याप्रती प्रेम म्हणून आणि ते जे काही रायडिंगच्या माध्यमातून सामाजिक काम करतात, सोशल वर्क मोठं करतात, तर त्यांना छान वाटावं म्हणून हा रायडर्स म्युझिक फेस्टिवल होतो आहे दिल्लीमध्ये 8 आणि 9 फेब्रुवारीला. सो मी सगळ्यांना इन्व्हाइट करतो आणि मी आत्ता हे बोलतोय तर माझ्या अंगावरती अक्षरशः रोमांच उभे राहिलेत. इतका अनुभव अविस्मरणीय होता, नाही विसरू शकत मी. आणि आमची पुढची राईड असेल तेव्हा तुम्ही पण सगळ्यांनी जॉईन करा, जी 19 तारखेला होती आहे. थँक्यू.